आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान हिमाचल प्रदेशाच्या 5 दिसांच्या भोंवडेर वतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान 2 दिसांच्या सिक्कीम भोंवडेर वतले. अस्तंत बंगालांतल्या विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या निमाण्या पांवड्या खातीरचो प्रचार आज सांजवेळा सोंपता. भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं आज नवी दिल्लीन मुक्त वेपार कबलातीचेर सयो जातल्यो. आयपीएल क्रिकेटान काल कोलकाता नायट रायडर्सान लखनौ सुपर जायंट्साक सुपर ओव्हरीन थारयलो. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गिमाच्या मुक्कामा खातीर आयच्यान हिमाचल प्रदेशाच्या 5 दिसांच्या भोंवडेर आसतल्यो. आपल्या भेटी वेळार राष्ट्रपती शिमलांतल्या मशोबरान राष्ट्रपती निवासान रावतल्यो. फाल्यां शिमलांतल्या लोकभवनान हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालांनी दिल्ल्या मेजवानीक राष्ट्रपती हाजीर रावतल्यो. बुधवारा राष्ट्रपती मुर्मू अटल टनलाक भेट दितल्यो. बिरेस्तारा पालमपुरान चौधरी सरवण कुमार हिमाचल प्रदेश कृषी विश्वविद्यालयाच्या पदवीदान सुवाळ्याक त्यो हजर रावतल्यो. त्याच दिसा राष्ट्रपती मशोबरांतल्या राष्ट्रपती निवासान एट होम कार्यावळीचे आयोजन करतल्यो. आपल्या भोंवडेच्या निमाण्या दिसा म्हळ्यार फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेक राष्ट्रपती शिमलांतल्या आर्मी ट्रेनिंग कमांड हाकाय भेट दितल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान 2 दिसांच्या सिक्कीम भोंवडेर आसतले. ते पालजोर स्टेडियमान सिक्कीम राज्याच्या स्थापना दिसाच्या 50व्या वर्धापन दिसाच्या समारोप सुवाळ्यांतूय वांटो घेतले. ह्या निमतान मोदी राज्यभर 4,000 कोटी रुपया मायज मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. थंय पावतकच प्रधानमंत्री मोदी आज दनपरा बिरालूद्वार ते एमजी मार्ग मेरेनच्या रोड शोन वांटो घेतले. उपरांत हे भाजप कार्यकर्त्यांकडे संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळारच्यान उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या भोंवडेर आसतले. आपल्या भोंवडेच्या पयल्या पांवड्यान मोदी वाराणसीन महिला संमेलनान वांटो घेतले, जंय ते 6,000 कोटी रुपया मायज मोलाच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. प्रधानमंत्री 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाडयांकूय 5 बावटो दाखयतले. ह्यो बनारस पुणे हडपसर आनी अयोध्या मुंबय लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या मार्गांचेर धांवतल्यो. भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान प्रधानमंत्री बुधवारा हरडोईक वतले आनी थंय गंगा एक्सप्रेसवेचें उक्तावण करतले. देशांत चालू आशिल्ली जनगणना प्रक्रिया फक्त सरकाराचें काम न्हय, तर ती सगळ्या नागरिकांची जापसालदारकी आसा आनी हातूंत दर एकाचो सहभाग मोलाचो आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. ते काल आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळींत उलयताले. दर एका भारतीयाक ह्या संवसारांतल्या सगळ्यांत व्हडल्या जनगणना मोहिमेविषयी माहिती असूक जाय असे त्यांनी म्हणले.
जनगणना 2027 को डिजिटल बनाया गया है. सारी जानकारी सीधे डिजिटल माध्यम में दर्ज हो रही है. इस बार जनगणना में आपकी भागीदारी भी आसान बनाई गई है. अब तक लगभग 1,20,00,000 परिवारों का मकान सूचीकरण का कार्य पूरा भी हो चुका है. आपकी दी गई जानकारी पूरी तरह सुरक्षित रहती है या गोपनीय रखी जाती है.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयच्यान 2 दिसांच्या आंध्र प्रदेश भोंवडेर वतले. ह्या भेटी वेळार आज विशाखापट्टणमान आंध्र विद्यापीठाच्या शताब्दी सुवाळ्याक उपराष्ट्रपती हाजीर रावपाचे आसात. केंद्रीय घर मंत्री अमित शाह ह्या महिन्याच्या 30 तारखेक लडाखच्या 2 दिसांच्या भोंवडे निमित्तान लेहाक वतले. लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टा वरवीं शाह हांच्या भोंवडेविशीं सांगले. हाजे वेल्यान ह्या वाठाराच्या विकासा खातीर केंद्र सरकाराची बांदिलकी दिसून येता अशे तांणी म्हळे. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
अस्तंत बंगालांतल्या विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमाण्या पांवड्या खातीरचो प्रचार आज सांजवेळा सोंपता. ह्या पांवड्यान बुधवारा मतदान जातलें. भाजपचे वरिष्ठ फुडारीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल हुगली जिल्ल्यांतल्या आरामबाग आनी उत्तर 24 परगणा जिल्ल्यांतल्या बनगांवांत भौशीक रॅलींनी उलोवप केले. उपरांत कोलकातांत तांणी भव्य रोड शो केलो. राज्यांत भाजप सत्तेर आयले उपरांत हुगली देशाचे उद्देगीक केंद्र विकसीत करतले अशें तांणी सांगले. शेतकारांचे कल्याण हे पक्षाचे मुखेल प्राधान्य आसा अशें तांणी म्हळें. नादिया जिल्ल्यांतल्या तेहट्टान रानाघाटान भाजपचे वरिष्ठ फुडारीन केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी काल रॅलींनी उलोवप केले. बायल मनशांक आनी बेरोजगार तरणाट्यांक म्हयन्याक 3,000 रुपया आनी गुरवार बायल मनशांक 21,000 रुपया दिवपाचे उतर तांणी दिले. तृणमूल काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी अभिषेक बॅनर्जी हांणी पूर्व बर्धमान जिल्ल्यांतल्या पूर्वस्थली उत्तरांत एक जाहीर सभा घेतली आनी फाल्टा सावन जगन्नाथपूर मेरेन रोड शोय केलो. केरळा, आसाम, पश्चिम बंगाल आनी तामिळनाडू ह्या 4 राज्यांसयत पुडुचेरी ह्या एका केंद्रशासित प्रदेशांतली मतमेजणी मायाच्या 4 वेळ जातली. भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं आज नवी दिल्लीन मुक्त वेपार कबलातीचेर सयो जातल्यो अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगलां. ही कबलात दोनूय देशांमदले अर्थीक संबंद घटमूट करपाचे नदरेन म्हत्वाचें पावल. न्यूझीलंडाचो वेपार आनी गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले हांचे बरोबर आग्रांत ताजमहालाक दिल्ल्या भेटी वेळार गोयल हांणी सांगले, ही कबलात जायत्या वर्सांच्या उंचेल्या पावण्या वेल्या वाटाघाटी उपरांत निमाणी जाल्या आनी दोनूय देशांच्या फुडाऱ्यांच्या हजेरेन तांचेर सयो जातल्यो. येत्या 5 वर्सांत दोनूय देशांमदलो द्विपक्षीय वेपार दोबरात करून 5 अब्ज डॉलर्स मेरेन व्हरप हो ह्या कबलातीचो उद्देश आसा. भारतांत सध्या जायत्या वाठारांनी उष्णतेची तीव्र लाट आसा. संवसारांतल्या 100 उष्ण शारांपैकी 95 शारां देशांत आसात. ताका लागून वाडट्या तापमानाच्या परिणामा विशीं हुस्को निर्माण जाला. जगभरांतल्या तापमान वाडीचो कल लक्षांत घेता भारताच्या शारी आनी ग्रामीण वाठारांनी विक्रमी तापमान वाड दिसून येता. जायत्या वाठारांनी तापमान 40 डिग्री सेल्सियस पार केला तर कांय सुवातांनी ते 45 डिग्री सेल्सियसच्या लागीं पावला. दिल्ली, उत्तर प्रदेशांतले लखनौ, महाराष्ट्रांतले नागपूर आनी अकोला, ओडिशांतले भुवनेश्वर आनी मध्य प्रदेशांतले भोपाळांत तापमान सामान्य पातळी परस बरोच वयर गेला. जाका लागून लोकांची भलायकी आनी सुरक्षे विशीं काळजी वाडल्या. हे वाडटे तापमान पळोवन भारतीय हवामान खात्यान उष्णतायेक लागून जावपी दुयेंसां टाळपा खातीर जतनाय घेवची असो सल्लो जारी केला. आयएमडीन आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आनी विदर्भ वाठारांनी उष्णतेच्या लाटेचो अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेटान काल राती लखनौत एकाना क्रिकेट स्टेडियमान कोलकाता नायट रायडर्सान लखनौ सुपर जायंट्साक सुपर ओव्हरींत थारयलो. एमए चिदंबरम स्टेडियमाचेर जाल्ल्या मॅचीन गुजरात टायटन्सान यजमान चेन्नय सुपर किंग्साचेर 8 विकेटींनी जैत मेळयले. आज दिल्लींत अरुण जेटली स्टेडियमान दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आड खेळटलो. सांजवेळा 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंटा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. कोंकणी भाशेचें बरें गिन्यान आसचें. तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयूक आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोवा हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पांवड्यार जातली. अर्ज करपाक निमाणी तारीख आसा 17 मे 2026. आनीक म्हायती खातीर 7020-67-27-10 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान हिमाचल प्रदेशाच्या 5 दिसांच्या भोंवडेर वतात. अस्तंत बंगालांतल्या विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमाण्या पांवड्या खातीरचो प्रचार आज सांजवेळा सोंपता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.